नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लीत न्यूझीलंडचे समकक्ष क्रिस्तोफर लॅक्सन हांच्या वांगडा रायसीना संवाद 2025 उक्तावण करतले। राज्यातल्या भलायकी क्षेत्रात मुळावी बांदावळ सुधारपा खातीर सरकार वावुरता अशे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां। मडगाव शारात शिमग्याची मिरवणूक व्हड उमेदीन मनयली। कॅन्सर, गोडेमूत आणि हेर गंभीर दुयेंसाचेर संशोधना खातीर माहिती एकठांय करूंक कर्मचाऱ्यांची रोकडीच नेमणूक करतले अशी माहिती गोय कॅन्सर संस्थेचे वांगडी डॉ शेखर साळकार हांणी दिली। आता पुराय खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लीत न्यूझीलंडचे समकक्ष क्रिस्तोफर लॅक्सन हांच्या वांगडा रायसीना संवाद 2025 उक्तावण करतले। फाल्यां सावन 19 मार्च मेरेन रायसीना संवादाची 10वी आवृत्ती चलतली। रायसीना संवाद ही जागतिक समाजा मुखार आशिल्ल्या प्रश्नांचेर उपाय काडपी भारताची भू राजनिती आणि भू अर्थशास्त्राविशीची मुखेल परिषद। दर वर्सा राजकारण, वेवसाय, माध्यमां आणि नागरी समाजातले फुडारी नवी दिल्लीत एकठांय येऊन जगाचे स्थितीविशी भासा भास करतात आणि समकालीन विषयातल्या विस्तृत गजालीचेर सहकार्याच्यो संधी सोदून काढतात। विदेश मंत्रालयाच्या भागीदारीत ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन हे परिषदेची यजमानकी करतले। राज्यातल्या भलायकी क्षेत्रात मुळावी बांदावळ सुधारपा खातीर सरकार वावुरता, तशेंच पयसुल्ल्या वाठारांनी पावोवपा खातीर हॅलिकॉप्टर एम्ब्युलन्स सेवा सुरू करपाचो सरकाराचो हेत आसा अशे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां। दिवचलच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरात भलायकी सेवा संचालनालयान आयोजित केल्ल्या वैजकी शिबिरात तांणी ही माहिती दिली। ह्या वेळार थळावे आमदार डॉ चंद्रकांत शेटये आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। ह्या शिबिरात व्हड प्रमाणात लोकांनी वांटो घेतिल्लो। राज्याच्या सगळ्या कोनशांनी बरी वैजकीय सेवा पावोवपा खातीर हे एक महत्वाचे पावल आसा अशे मंत्री राणे हांणी ह्या वेळार सांगले। मडगाव शहरात आज शिगम्याची मिरवणूक उमेदीन मनयली। मडगावचे आमदार दिगंबर कामत हांणी दिवली पेटवून ह्या महोत्सवाक सुरवात झाली। पुराणिक कथाचेर आधारित वेगवेगळ्या चित्ररथाक लागून हे मिरवणुकीक वेगळीच रंगत आयल्या। ही मिरवणूक सध्या चालू आसा। हजारांनी लोकांनी ही मिरवणूक पळोवंक गर्दी केल्या। हे मिरवणुकीत चित्ररथ आणि रोमटामेळ हांचो आस्पाव आसा। ते आदी ल्हान भुरग्यांची वेशभूषा सर्त झाली। कॅन्सर, गोडेमूत, हाय ब्लड प्रेशर तशेंच हेर गंभीर दुयेंसाच्या संशोधना खातीर रगताचे नमुने घेवपा वांगडाच वजन तशेंच हेर गजालीची माहिती घेवपा खातीर खास कर्मचारी नियुक्त करतले। गोय कॅन्सर संस्थेचे वांगडी डॉ शेखर साळकार हांणी ही माहिती दिली। ही नेमणूक कंत्राटी वा दिसपट्ट्या तत्वाचेर जावपाची शक्यताय आसा। कॅन्सर, गोडेमूत, हाय ब्लड प्रेशर तशेंच हेर गंभीर दुयेंसांचे प्रमाण आणि कारणां सोदपा खातीर लॉन्जिट्युडिनल कोहर्ट स्टडी उपक्रमाचे फाटल्या सप्तकात उक्तावण जाल्ले। भलायकी संचालनालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ हांच्या सहकार्यान हे संशोधन करतले। 1,00,000 लोकांच्या रक्ताचे नमुने आणि हेर माहिती घेऊन ताचेर संशोधन करतले। ह्या संशोधनाच्या आधारार निष्कर्ष जाहीर करतले। 1,00,000 लोकांची तपासणी आणि माहिती घेऊपाक 1 वर्सा परस चढ काळ लागतलो। उपरांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तज्ज्ञ ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मस्तीन संशोधन करतले। हाका आणि वेळ लागतलो। संशोधनाचा निष्कर्ष येऊपाक सुमार 3 वर्सांचो काळ लागतलो अशी माहिती डॉ शेखर साळकार हांणी दिली। चाखळे, वाळपय, काणकोण आणि किनारपट्टी वाठारातल्या नागरिकांची तपासणी पहिल्या टप्प्यात करतले। हाचे खातीर भलायकी खात्या वतीन खास कर्मचाऱ्यांची नेमणूक करतले। उपक्रमा खातीर भलायकी खात्याक वर्साक 3 कोटी रुपया खर्च येवपाचो अदमास आसा। ते प्रमाण अर्थसंकल्पात तरतूद करपाची मागणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या कडेन केली। शिकून कितले व्हड जाले तरी आपली शाळा आणि गाव विसरू नाकात अशे डॉ अनिल देसाय हांणी सांगले। केरी फोंडेच्या सुरश्री केसरबाई केरकर शाळेच्या आर्विल्ल्या संगणक प्रयोगशाळेचे उक्तावण करतकच ते आयज उलयताले। केरी गाव म्हजो जन्मगाव, कामा निमतान जरी हांव देशा भायर रावता तरी हांवें गांवाची नाळ तोडूंक ना अशें तांणी सांगले। म्हजी शाळा म्हजो गांव ह्याच भावनेतल्यान ही संगणक प्रयोगशाळा उबारल्या अशें डॉ देसाय हांणी सांगले। सेंट्रो एकदुकादोर संस्थेचे अध्यक्ष संजय प्रियोळकार, संस्थापक वेवस्थापक जगन्नाथ केरकार आनी मुख्याध्यापिका उशा नायक हांची लेगीत उलोवपा जाली। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात। वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात। रेझोनेट द ईडीएम चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुदत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आता मुखावेले खबरो. दिवचल मये साखळी मतदारसंघातल्या वेगवेगळ्या वाटारांनी पारंपरिक शिगमोत्सव उमेदीन सुरू झाला. शिगमोत्सवाच्या निमित्तान साखळी मये मुळगाव वजरी विर्डी कुडणे कारापूर विठ्ठलापूर पिळगाव नार्वे हरवळे आणि हेर गावांनी पारंपरिक शिगम्याक सुरुवात झाल्या. हातूत पारंपरिक होळी उभारप रोमटामेळ पथका घेऊन घराघरात वचप धुळवड हांचो आस्पाव आसा. साखळी मतदारसंघात कुडणे दिवचल मतदारसंघात साळ दिवचल तसेच मये मतदारसंघात पिळगाव हांगा वर्सुकी पद्धती प्रमाण पारंपरिक गडे उत्सव उमेदीन मनोवपात आयलो. हे वेळार व्हडा प्रमाणात नागरिक उपस्थित आसले. साखळी मतदारसंघातल्या गावठणात पारंपरिक चोरोत्सव व्हडा नेटान झालो. शिमग्या उपरांत देवीची तरंगा आणि होमखण हे विधी जातले. दिवचल साखळी विर्डी बंदीरवाडा हांगसर होमखण कार्यावळ पारंपरिक पद्धतीन मनयतले. रोटरॅक क्लब दिवचल दिवचल रोटरी क्लब आणि गोय वैद्यकीय महाविद्यालयाची ब्लड बँक हांच्या जोड पालवान आज 16 मार्चाक सकाळी 9:30 सावन रक्तदान शिबिराचे आयोजन केले. दिवचल नगरपालिका इमारतीत झाल्या रक्तदान शिबिरात व्हडा संख्येन रक्तदात्यांनी सहभागी जाऊन रक्तदान केले. अमृत 2 मोहिमेखाला दिवचल नगरपालिकेन गोय शार उदरगत महामंडळाच्या सहकार्यात दिवचलच्या रोटरी क्लब मुळाव्या शाळे लागसार एक उद्यान विकसित केला. ह्या प्रकल्पाचे उक्तावण भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी थळावे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या हजेरीत केले. अमृत 2 मोहिमेखाला शारी मुळावी बांदावळ सुदारप उद्याना आणि हरित सुवातो तयार करपाचो हेत आसा. जिणेचो दर्जो वाढवपी आणि शाश्वत शारी उदरगतीक चालना दिवपी मुळाव्यो नागरी साधन सुविधा तयार करप हे या मोहिमेचे ध्येय आसा असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. साहित्य मंत्र सत्तरी आणि सातेरी केळबाय देवस्थान समिती वतीन रावण सत्तरी वाठारात 29 आणि 30 मार्चाक चौथ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केला. श्री सातेरी केळबाय देवस्थान सभागरात आयोजित केल्या 2 दिसांच्या संमेलनात तरेकवार चर्चा सत्रांचो आस्पाव आसा. राज्यभरातले साहित्यिक कलाकार हातूत वाटो घेतले. शेनवारा 29 मार्चाक 3:30 वरांचेर पर्य मतदारसंघाचे आमदार डॉ देविया राणे हांच्या हस्तुकी संमेलनाचे उक्तावण जातले. ह्या वेळार अध्यक्ष म्हण ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत लेखक दामोदर मावजो मुखेल सोयरे म्हण केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत लेखक डॉ प्रवीण बांदेकार संमेलनाध्यक्ष म्हण लोकवेद संशोधक कमलाकर म्हाळशी केरी जिल्हो पंचायत वांगडी देवयानी गावस केरी सरपंच सुप्रिया गावस रावणचे पंच वांगडी नंदिता गावस देवस्थानचे अध्यक्ष तसेच संमेलनाचे येवकार अध्यक्ष सत्यवान गावस साहित्य मंथन सत्तरीचे अध्यक्ष काशीनाथ नायक आणि चौथ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गणेश शेटकार हजर रावतले. या संमेलनात लोकवेद अभ्यासक गोपीनाथ गावस हांणी पुरस्कृत केल्लो सर्गेस्त लक्ष्मी विष्णू गावस हांच्या उगडासाक पहिलो ग्रामभूषण पुरस्कार भेटयतले. तशेंच ग्रामीण जीवन लोकसंस्कृतायेचे चित्रण आशिल्ले खास यादस्तिकेचे विमोचन जातले. देशभरात आज राष्ट्रीय लसीकरण दीस मनयतात. इम्युनायझेशनाची जाणीव करून दिवपा खातीर दर वर्सा 16 मार्चाक हो दीस मनयतात. दरेका भुरग्याची जतनाय घेवपाची मोख गाठपा खातीर लसीकरण म्हत्वाचे आसा असे भलायकी मंत्रालयान सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टात म्हळा. मंत्रालय राज्य सरकार आणि फ्रंटलाईन भलायकी कर्मचाऱ्यां वांगडा भुरग्यांची रोगप्रतिकार शक्त वाढवपाक कटिबद्ध आसा असे तातूंत म्हळा. वर्ष 2014 लसीकरण वाढोवपा खातीर मिशन इंद्र धनुष्य सुरू केल्ले. भुरग्यांच्या मरणाचो आकडो उणो करपा खातीर आणि लसीकरणाची प्रक्रिया नेटान चालीक लावपा खातीर हो उपक्रम सुरू केल्लो. 2 वर्सां सकयल्या भुरग्यांक आणि गुरुवार बायलांक उपलब्ध आशिल्ल्यो सगळ्यो लसी दिवन तांची रोगप्रतिकार शक्ती वाढप हो या इंद्रधनुष्य मोहिमेचो हेत आसा असे भलायकी मंत्रालयान म्हळा. आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्या नवी दिल्लीत न्यूझीलंडचे समकक्ष क्रिस्टोफर लॅक्सन हांचे वांगडा रायसिना संवाद 2025 उक्तावण करतले. राज्यातल्या भलायकी क्षेत्रात मुळावी बांदावळ सुधारपा खातीर सरकार वावुरता असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळा. मडगाव शहरात शिमग्याची मिरवणूक व्हड उमेदीन मनयली. कॅन्सर, गोडेमूत आणि हेर गंभीर दुयेसाचेर संशोधना खातीर माहिती एकठांय करूंक कर्मचाऱ्यांची रोकडीच नेमणूक करतले अशी माहिती गोंय कॅन्सर संस्थेचे वांगडी डॉ शेखर साळकार हांणी दिली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.